चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शिल्लक साखरेपासून इथेनॉल तयार करू द्या। महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे शिल्लक साखरेपासून इथेनॉल तयार करण्याची अनुमती मागितली आहे। सध्या थेट ऊसापासून तसंच बी ग्रेड आणि सी ग्रेड मळीपासून इथेनॉल तयार केलं जातं। त्यात आता चौथा पर्याय जोडण्याची मागणी महासंघानं केली आहे। मध्यंतरी पुण्यात झालेल्या साखर परिषदेतही शिल्लक साखरेपासून इथेनॉल तयार करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली आहे। साखरेच्या 2018-19 हंगामात महाराष्ट्रात 952.11 लाख टन ऊस उपलब्ध होता, त्यामुळं केंद्रानं थेट ऊसाच्या रसापासून तसंच बी आणि सी ग्रेड मळीपासून इथेनॉल तयार करण्यास अनुमती दिली। त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक असलेल्या 5.10 लाख टन मळीत भर पडून एकूण 44.60 लाख टनांपर्यंत मळी उपलब्ध झाली। परिणामी राज्यातून 63 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा झाला। यात सी ग्रेड मळीपासून 51.30 कोटी लिटर, बी ग्रेडपासून 11.25 कोटी लिटर तर ऊसाच्या रसापासून 45 लाख लिटर इथेनॉल तयार झालं अशी माहिती शिष्टमंडळानं दिली। आगामी हंगामात ऊसाची उपलब्धता थेट 40% कमी होणार आहे। साखर आयुक्तालयानं दिलेल्या माहितीनुसार 570 लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे। राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळं ऊसाचं क्षेत्रच घटल्यामुळं हा परिणाम होणार आहे। यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे। तेथे ऊस चाऱ्यासाठी वापरला जाणार असल्यामुळं आणखी 70 ते 75 लाख टन ऊस कमी उपलब्ध होणार आहे असं महासंघाचे अध्यक्ष दांडेगावकर यांनी सांगितलं। या सगळ्यांचा परिणाम मळी उपलब्ध होण्यावरही होईल। देशातील तेल कंपन्यांना महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राकडून 110 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा अपेक्षित आहे। परंतु रसायन, औषध निर्माण उद्योग तसंच मद्य उत्पादनासाठीचं इथेनॉल बाजूला केल्यानंतर तेल कंपन्यांसाठी केवळ 70 कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध होण्याची शक्यता आहे। त्यामुळं अपेक्षित इथेनॉल पुरवठा होणं शक्य नसल्याचं दोंडेगावकर यांनी सांगितलं। राज्यातून जवळपास 35 ते 40 लाख लिटर इथेनॉल कमी पडणार आहे। जर साखरेपासून इथेनॉल तयार करण्याची अनुमती दिली तर 7 लाख टन साखरेपासून 42 कोटी लिटर इथेनॉल उपलब्ध होऊन कारखान्याकडे रोकड हाती येणार आहे। त्याचबरोबर पुढच्या हंगामात निर्माण होणारा साखर साठ्याचा प्रश्नही सुटणार आहे। साखरेच्या साठवणुकीवर होणारा खर्च वाचेल। भारतातील अतिरिक्त साखर उत्पादनामुळे ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेलामासारख्या देशांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे, तो प्रश्नही सुटणार आहे असं मत दोंडेगावकर यांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढं मांडलं आहे। आता सरकार त्यावर काय निर्णय घेतं याकडं राज्यातील साखर उद्योगाचं लक्ष लागलं आहे।